कनिका कपूर की आवाज रेड का बैचलर शो एंड सुपर इट्स 93.5 एफएम पर माया की 12:53 का टाइम। सत्य वचन, किचन मध्ये एसी का बसवत नाही, कारण ज्याची बायको स्वयंपाक करते त्याला एसी परवडत नाही आणि ज्याला एसी परवडतो त्याची बायको स्वयंपाक करत नाही। सत्य वचन। परवडणे पे बात कर रहा हूँ आज ये बैचलर शो पर। बैचलर अक्की की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला परवडत नाही?
हॅलो अक्की।
हां जी,
गणेश बोलतोय।
बोल।
आजकाल कटिंग आणि दाढीचं करायला गेलं तर 170 रुपये मिनिमम लागतात आणि ते परवडत नाही यार। कारण कटिंगला 120 रुपये घेतो, जस्ट कानावरची कट करा किंवा
झाडाखाली वगैरे कधी ट्राय केलंय का किंवा दिवार किंवा जुवे?
आमच्या इथे हडसरला जो उड्डाण पूल आहे ना त्याच्या खाली बस। दाढी तर काय आठवड्याला ट्रिम करायला लागते, म्हणजे ऍटलीस्ट ती कोरायला तरी लागते, तर एका वेळेस 70 रुपये घेतो तो।
मग मुझे लगता है क्लीन शेव वाले ज्यादा खुश है।
सीरियसली
या जिनको आती नहीं। मेरे लाइफ में है ऐसे दोस्त, भाई साहब को दाढ़ी नहीं आती।
मेरे भी है। मग त्याच्यावरती तोडगा म्हणून मी काय करतो, आठवड्याला महिन्यातून 3 वेळा मी घरी करतो आणि कटिंग आणि दाढी एकाच दिवशी महिन्यातून एकदा करतो।
कोई बात नहीं मेरे दोस्त, आज की कटिंग मेरी तरफ से, मतलब आज की पार्टी मेरी तरफ से। आने वाला सुपर हिट गाना एंड बियर्डो का गिफ्ट टाइम पर दे रहा हूँ। वो दो लकी विनर्स है, गणेश एंड श्रद्धा, कंग्रेचुलेशन। वो तो सुबह 5 बजे से मुरे ग्राउंड आदर्श नगर, याद रखना 21 अक्टूबर गुडीज फ्रॉम बियर्डो जीतने का मौका एंड ग्रूमिंग प्रोडक्ट्स फॉर मेन। इनसाइडर पे टिकट्स अवेलेबल है, होस्टेड बाय भारत बियर्डो क्लब। एक अवेयरनेस है जो क्रिएट किया है बियर्डो थॉन फॉर मेन्स हेल्थ #run एंड #race के साथ 93.5 रेड एफएम। रेड का बैचलर अक्की आपके साथ ऑन फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम टू बाय आरजे अक्की रेड एफएम। बजाते रहो।